नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसत काय मुखेल खबरो. केंद्रीय मंत्रिमंडळान 13,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या 5 प्रकल्पांक मान्यताय दिल्या अशें रेल्वे आनी माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलां. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज नवी दिल्लींत जपानाचे समपदस्थ शिंजिरो कोइझुमी हांचे कडेन द्विपक्षीय बसका घेतले. ज्या गिरायका कडेन पयलींच 9 सीम कार्ड्स नोंदणीकृत आसात तांकां नवे मोबायल कनेक्शन दिवचे न्हय अशें दूरसंचार खात्यान दूरसंचार कंपनीक निर्देश दिल्यात. FIH हॉकी विश्वचषकांत आयज भारतीय बायलांचो पंगड इंग्लंडा आड पूल डीत निमणो खेळ खेळटलो. आतां पुराय खबरो. केंद्रीय मंत्रिमंडळान 13,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या 5 प्रकल्पांक मान्यताय दिल्या. तातूंत 4 रेल्वे प्रकल्प आनी 1 महामार्ग प्रकल्प हांचो आस्पाव जाता. काल नवी दिल्लींत जाल्ल्या बसके उपरांत मिडियाक म्हायती दितना रेल्वे आनी माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले की अस्तंत बंगाल, ओडिशा, तामिळनाडू आनी आंध्र प्रदेशांतल्या 4 राज्यांच्या 8 जिल्ह्यांतल्या रेल्वेच्या 4 मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांक मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या.
बहुत बड़े फैसले लिए हैं. पहले 4 प्रोजेक्ट्स हैं जो कि रेलवे के हैं और 5वां प्रोजेक्ट हाईवे का है. पहले 4 प्रोजेक्ट में जो हावड़ा से चेन्नई की रूट है, मेन लाइन है, इस मेन लाइन के क्वाड्रुपलिंग के डिसीजंस हैं. और एक है कटक से पैरादीप रेलवे लाइन का क्वाड्रुपलिंग का 3rd and 4th लाइन. और 5वां प्रोजेक्ट है मुजफ्फरपुर से सीतामढ़ी होते हुए सोनबरसा एक तक ये 4 लेन हाईवे बनाने का. टोटल 13,041 करोड़ रुपीज के प्रोजेक्ट आज कैबिनेट ने अप्रूव किए.
तशेंच बिहारातल्या राष्ट्रीय महामार्ग 22 मुजफ्फरपूर सीतामढी सोनबरसा मार्गाचेर 4 लेन महामार्गात श्रेणी स्तर करपाक मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या अशी माहिती तांणी दिली.
प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की इस ऐतिहासिक 3rd टर्म में इंफ्रास्ट्रक्चर के लिए जो बहुत महत्वपूर्ण फैसले लिए गए हैं, जो देश के लिए बुनियादी ढांचा है, देश के लिए एक फाउंडेशन है, वो प्रोजेक्ट्स 62 रेलवे प्रोजेक्ट्स हैं, 38 हाईवे प्रोजेक्ट्स हैं, 12 मेट्रो प्रोजेक्ट्स हैं. ये सारे के सारे स्ट्रेट अवे हमारे मिडिल क्लासेस और यूथ को बेनिफिट करने वाले प्रोजेक्ट्स हैं. इससे नई अपॉर्चुनिटीज बनेंगी.
केंद्रीय घर मंत्री अमित शाह 3 दिवसांच्या दौऱ्यावर पश्चिम बंगालात वतले आणि थंय खूपशा प्रकल्पांचे उक्तावण करतले. तशेंच सीमावर्ती वाठारांत सुरक्षा वेवस्थेचो आढावो ते घेतले आनी जिल्लो दंडाधिकाऱ्यां वांगडा म्हत्वाची बसका घेतले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज नवी दिल्लींत जपानाचे समपदस्थ शिंजिरो कोइझुमी हांचे कडेन द्विपक्षीय बसका घेतले. ह्या बसकेंत द्विपक्षीय संरक्षण संबंद आनी घटमूट जावप, धोरणात्मक विश्वास आनी सहकार्य वाडोवप आनी इंडो पॅसिफीक वाठारांत स्थिरताय आनी सुरक्षा वाडटली अशी अपेक्षा आसा. दर्या सुरक्षा मळार खोलायेन सहकार दिवपा वांगडाच मेक इन इंडिया खाला संरक्षण उपकरणां आनी तंत्रगिन्यानाच्या मळार लागींचे सहकार्य करपाविशी दोनूय मंत्री चर्चा करतले. द्विपक्षीय संरक्षण आनी सुरक्षा सहकार्याक आनीक फुडें व्हरपा खातीर ह्या बसकेंत एक कृती येवजण तयार करपाची संद मेळटली अशें संरक्षण मंत्रालयान सांगलां. भारताच्या आर्थिक वाडीक आतां संवसारीक पांवड्यार मान्यताय मेळ्ळ्या अशी माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलां. नवी दिल्लींत उत्तर प्रदेश जपान गुंतवणूक शिखर संमेलन 2026 ते उलयताले. भारत आनी जपान हांच्या मदलो संबंध फक्त 2 देशांमदलो न्हय तर 2 सभ्यतायेचो संगम दाखयता अशें केंद्रीय कृषी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान हांणी ह्या वेळार उलयतना सांगले.
भारत और जापान का संबंध केवल 2 देशों का संबंध नहीं है, ये 2 सभ्यताओं का संगम है. जापान के साथ भारत की पार्टनरशिप केवल इन्वेस्टमेंट पार्टनरशिप नहीं है, ये डेवलपमेंट की पार्टनरशिप है. समृद्ध और विकसित भारत के लिए विकसित खेती और समृद्ध किसान, हमारा लक्ष्य उत्पादन बढ़ाना. 140 करोड़ भारतवासियों का पेट तो हम भरना ही चाहते हैं, लेकिन भारत को दुनिया का फूड बास्केट भी बनाना चाहते.
संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग हांणी आर्मेनियाची 2 दिसांची भोंवडी सोपयल्या. ह्या भेटी वेळार तांणी आर्मेनियाचे उपसंरक्षण मंत्री केरन ब्रुटेयान आनी पयले उपसंरक्षण मंत्री आनी आर्मेनियाचे जनरल स्टाफ मुखेली एडवर्ड असरेयान हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी केली. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्या प्रमाण संरक्षण आनी लष्करी तंत्रीक क्षेत्रांतल्या चालू आशिल्ल्या सहकार्याच्या सगळ्या तासांचो आस्पाव ह्या चर्चांनी केल्लो. तातूंत क्षमता निर्माण करप, प्रशिक्षण, लष्करी तंत्रीक सहकार आनी संरक्षण संशोधन आनी विकासाचेर खासा भर दिल्लो. दिल्लीत चालू आशिल्ल्या विशेष सखोल पुनरावलोकन म्हळ्यार SIR प्रक्रिये अंतर्गत अर्ज सादर करपाची मुजत ह्या म्हयन्याच्या 24 मेरेन वाडयल्या. दिल्लीच्या मुखेल वेंचणूक अधिकाऱ्यान दिल्ल्या म्हायती प्रमाण आतां सुदारीत वेळापत्रका प्रमाण ह्या म्हयन्याच्या 31 तारखेक वेंचणूक नोंदणीचो मसुदो उजवाडायतले. दावे आनी हरकत दाखल करपाची निमणी तारीख फुडल्या म्हयन्याची 30 तारीख आसतली. ह्या हरकतींचें निवारण करपाची प्रक्रिया 31 ऑक्टोबर मेरेन पुराय जातली आनी उपरांत 4 नोव्हेंबराक निमणी वेंचणूक वळेरी प्रकाशीत जातली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. ज्या गिरायकांकडेन पयलींच नो सीम कार्ड्स नोंदणीकृत आसात तांकां नवे मोबायल कनेक्शन दिवचे न्हय अशें दूरसंचार खात्यान दूरसंचार कंपनीक निर्देश दिल्या. एका अधिकृत परिपत्रका प्रमाण विहित मर्यादेपेक्षा अधिक कनेक्शन्स घेवपाक शकपी गिरायकांची ओळख पटोवपाक आनी तांकां अतिरिक्त सीम कार्ड्स मेळपा पासून रोखपाक 24 ऑगस्टा सावन तांत्रीक आनी संस्थात्मक उपाययोजना अंमलात हाडपाक दूरसंचार सेवा पुरवणदारांक सांगलां. हे खातीर दूरसंचार खात्यान कंपनीक डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म वापरपाचो निर्देश दिला. दूरसंचार कंपनींनी अपलोड केल्ली गिरायक म्हायती सयत हे प्लॅटफॉर्म उपलब्ध आसा. हातूंत पयलेच थारायल्ल्या मर्यादे मेरेन पाविल्ल्या गिरायकांचो तपशील आसपावीत आसा. 4 दिसांचो इंडिया डे महोत्सव आयज मॉस्कोत सुरू जाता. ह्या महोत्सवात भारतीय आनी रशियन समाज एकठांय येवन संस्कृताय परंपरा आनी लोकांलोकां मदले संबंध मनयतले. मॉस्कोच्या गोस्तिनी दोर हांगा हो महोत्सव जातलो. संस्कृतीचो एकवट लोकांची इश्टागत ह्या संकल्पनेचेर आदारीत ह्या महोत्सवात वेगवेगळ्या सुवातींनी वेगवेगळ्यो कार्यावळी आसतल्यो. सुमार 20 खाशेल्या विभागांच्या माध्यमातल्यान भोंवडेकारांक भारतीय संस्कृतायेची वेगवेगळी तासां जशें की योग, बुद्धीबळ, भारतीय लग्न सुवाळे, नृत्य आनी आयुर्वेद ह्या सारक्या भारतीय संस्कृतीच्या वेगवेगळ्या तासांचो अनुभव घेवपाची संद मेळटली. रशियेतली सुमार 75 योग संस्था आनी हेर देशांतले योग प्रशिक्षक ह्या महोत्सवांत वांटो घेतले. तशेंच 200 परस अदीक भारतीय आनी रशियन नर्तक भारतीय नृत्याची विविधता आनी कलात्मक परंपरा दर्शोवपी सादरीकरणांत वांटो घेतले. युवा संगमाच्या 7व्या पांवड्या खातीर ऑनलायन नोंदणी करपाची तारीख ह्या म्हयन्याची 31 मेरेन वाडयल्या अशी माहिती शिक्षण मंत्रालयान दिल्या. ह्या मुजतवाडीक लागून देशभरातल्या पात्र तरणाट्यांक नोंदणी करपाची आनी ह्या खाशेल्या तरणाट्यांच्या युवा आदान प्रदान कार्यावळीत वांटो घेवपाची अतिरिक्त संद मेळटली अशें मंत्रालयान सांगलां. हाचे आदी युवा संगमाच्या 7व्या टप्प्या खातीर नोंदणी करपाची निमणी तारीख 18 ऑगस्ट आशिल्ली. 18 ते 30 वर्सां पिरायेच्या गटांतले इत्सूक तरणाटे, जातूंत उच्च शिक्षण संस्थाचे विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक आनी तरणाटे वेवसायीक युवा संगमाच्या अधिकृत पोर्टलावरवी नोंदणी करपाक शकतात. रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगलां की किफायतशीरपणान राखून उच्च मुळावी बांदावळ दिवप हे सरकाराचे मुखेल प्राधान्य आसा. मुळाव्या साधन सुविधा उदरगतीच्या गुणवत्तेबाबत कसलीच तडजोड जावपाक शकना हाचेर तांणी भर दिला. नवी दिल्लीत जाल्ल्या बोगदे आनी पूल परिशद 2024च्या 4थ्या आवृत्तीत ते उलयताले. महामार्गाच्या कामांचो उपकंत्राट दिवपाविशी सध्याच्या तरतुदींचो मंत्रालय नियाळ घेतले अशें तांणी सांगले. जाका लागून कंत्राटी अटी खरपणान पाळटले आनी कामाच्या दर्जाची आनी वेळार पुराय करपाची जापसालदारकी मुखेल कंत्राटदाराचेर उरतली हाची खात्री जातली अशें तांणी सांगलां. मंत्रालय पयलींच कंत्राटदाराच्या कामगिरीचेर आधारीत मूल्यांकन करता आनी आतां ही प्रक्रिया सविस्तर प्रकल्प अहवाल म्हळ्यार डीपीआर तयार करपी सल्लागारा मेरेन विस्तारीत करपाक सुरवात केल्या अशें तांणी सांगले. हॉकींत आयज एम्स्टरडॅमच्या वेगनर स्टेडियमार जावपी एफआयएच हॉकी विश्वचषकात भारतीय बायलांचो पंगड इंग्लंडा आड पूल डीत निमणो खेळ खेळटलो. मॅच सांजे 6:30 सुरू जातली. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमार सुरू आशिल्ल्या संवसारीक बॅडमिंटन सर्तीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या आदल्या फेरयेंत आयज भारतीय खेळगडे मैदानार देंवतले. बायलांच्या 19 सर्तीत भारताची पयली खेळगडी आनी आदली संवसारीक विजेती पीव्ही सिंधू चीनाच्या 3र्या मानांकीत वांग झीई आड खेळटली. तेच प्रमाण दादल्याच्या 19 सर्तीत भारतीय नवोदीत खेळाडू आयुष शेट्टी आनी इंडोनेशियाचो 11वो मानांकीत आल्वी फरहान हाचे मदीं खेळ जातलो. भारतीय हवामान खात्यान आयज छत्तीसगड, उदेंत मध्य प्रदेश आनी अस्तंत उत्तर प्रदेशा खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. तशेंच फाल्यां मेरेन हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, ओडिशा, उपहिमालयन अस्तंत बंगाल आनी ईशान्य भारताच्या कांय वाठारांनी व्हडा प्रमाणांत पावस पडपाचो अदमास आसा. तशेंच कर्नाटक, राजस्थान, झारखंड, केरळम, माहे आनी तमिळनाडूत दिसभरांत विजांचो कडकडाट आनी नेटाचो वारें आसतले. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. केंद्रीय मंत्रिमंडळान 13,000 कोटी रुपया परस चड मोलांच्या 5 प्रकल्पांक मान्यताय दिल्या अशें रेल्वे आनी माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलां. ज्या गिरायकांकडेन पयलींच 9 सीम कार्डां नोंदणीकृत आसात तांकां नवे मोबायल कनेक्शन दिवचे न्हय अशें दूरसंचार खात्यान दूरसंचार कंपनीक निर्देश दिल्यात. एफआयएच हॉकी विश्वचषकांत आज भारतीय बायलांचो पंगड इंग्लंडा आड पूल डीत निमणो खेळ खेळटलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.